93.5 रेड एफएम वर 7:46 मिनिटे झाले तर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये आणि बर्थडे सेलिब्रेशन सुरू आहे. मेघा मिश्रानं माझ्या फेसबुक पेजवर टाकलं होतं की तिच्या आईचा वाढदिवस असतो. आय थिंक तो वाढदिवस काल झाला पण तिने फार उशिरा टाकलं होतं अपडेट. सो मेघाच्या आईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असं काल झाला असेल तर बिलेटेड हॅपी बर्थडे. गुंजाळ साहेबांचा आज वाढदिवस असतो. गुंजाळ साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या आहेत त्यांच्या पत्नी, त्यांचा छोकरा आणि संपूर्ण गुंजाळ परिवारानं. हॅपी बर्थडे सर, आप जी हजारो साल के दिन हो 50,000. सोबतच अश्विनचा आला होता कॉल, त्याच्या बेस्ट फ्रेंडचा असतो आज वाढदिवस. नाव आहे त्याचं रोहित. रोहितला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नाशिकमध्ये ज्यांचे कोणाचे वाढदिवस आहेत सगळ्यांना हॅपी बर्थडे विश करत. तुमच्यासाठी थोडा वेळ 4 ट्रॅक्स येत आहेत. एन्जॉय. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहू.